नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओडिशा सरकाराच्या सुभद्रा येवजणेचो आयज भुवनेश्वरात शुभारंभ करतले. देशात आयज सावन स्वच्छता ही सेवा पखवाड्याची सुरवात जाता. हरियाणात विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज फाटीं घेवपाच्या निमाण्या दिसा 1031 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाढदिसा निमतान भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आयज नवी दिल्लीत रक्तदान शिबिराचे उक्तावण करतले. झारखंडात नेटान पडपी पावसाक लागून लोकजीण विस्कळीत झाल्या. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भुवनेश्वरात ओडिशा सरकाराचे मुखेल उपक्रम सुभद्रा येवजणेची सुरवात करतले. सुभद्रा येवजण हो राज्यातलो सगळ्यांत व्हडलो बायलां केंद्रीत उपक्रम, जाचो हेत 1 कोटी बायलांक आदार दिवपाचो असो आसा. 21 ते 60 वर्सा पिरायेच्या पात्र लाभार्थ्यांक 5 वर्साच्या काळात 50,000 रुपया मेळटले. आधाराकडेन संबंधित डीबीटी सक्षम बँक खात्यावरवी वर्साक 10,000 रुपया लाभार्थ्यांक 2 समान हप्त्यांनी जमा जातले. लॉन्चिंग कार्यावळी वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 10 लाखापरस चड बायलां लाभार्थ्यांक पयले निधी हस्तांतरण सुरू केले. प्रधानमंत्री बुनियाद फातर घालतले आनी 2,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या रेल्वे प्रकल्पांक राष्ट्राक समर्पित करतले. ह्या रेल्वे प्रकल्पाक लागून ओडिशातली रेल्वे मुळावी बांदावळ वाढटली आनी ह्या वाठाराची वाढ आनी जोडणी सुदारतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका मेळिल्ल्या भेटवस्तूंचो ई लिलाव आयज सुरू जातलो. केंद्रीय संस्कृती मंत्री राजेंद्र सिंग शेखावत हांणी नमामी गंगे निधीत योगदान दिवन एक उदांत कामगिरी करतली म्हणून लोकांनी ई लिलावात वांटो घेवपाचे असो उलो मारला. अंदू लिलावाचो सेवा सप्तो असो तांणी सांगले. सुरवेक 2019 वर्सा तांणी हाची सुरवात जाली. आयच्यान लोकांनी आपल्या आवडीच्या यादस्तिकां खातीर बोली लावक मेळटली. ऑनलाईन लिलाव 2 ऑक्टोबर मेरेन चालू उरतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाढदिसा निमतान भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा नवी दिल्लीत सेवा पंधरवड्यातल्यान आयज रक्तदान शिबिराचे उक्तावण करतले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जिवितार आधारित प्रदर्शनाचे उक्तावण करतले. स्वच्छता ही सेवा अभियान 2024 आयच्यान सुरू जाता आणि फुडल्या महिन्याच्या 2 तारखेमेरेन चालू उरतले. अंदूचो विषय स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता. पर्यटन थळा, भौशीक इमारती, वेपारी वाठार, उदकाची स्तोत्रा, प्राणी संग्रहालय, अभयारण्य आणि समुदाय आणि हेर भौशीक शौचालय अशा वेगवेगळ्या सुवातींनी कामगार श्रमदान आणि सामूहिक कृतीवरवी नितळसाण मोहीम चलयतले. मोहिमेक ह्यो गजाली मोहिमेन आसपावता. सगळे केंद्र सरकाराचे मंत्रालय आणि राज्य देशभरात वेगवेगळ्या नागरिक संगलकताय कार्यावळींनी येवजण आखतात. स्वच्छता ही सेवा पखवाडा देशभरात आयच्यान सुरू जातलो. मध्य प्रदेशात स्वच्छतेसयत भलायकीक लेगीत खाशेले महत्व दिवन कार्यावळी आखल्यात. आयज सावन मध्य प्रदेशात जायत्या प्रधानमंत्री जन औषधी केंद्राची सुरवात जाता. हरियाणात विधानसभा वेंचणुकेचे उमेदवारी अर्ज फाटीं घेवपाच्या निमण्या दिसा 1031 उमेदवार रिंगणात आसात. मुखेल वेंचणूक अधिकारी पंकज अगरवाल हांणी वट्ट 190 उमेदवारांनी काल निमण्या दिसा आपले उमेदवारी अर्ज फाटीं घेतले अशी माहिती दिली. वट्ट 90 सुवातांखातीर 5 ऑक्टोबराक मतदान जातले आणि 8 ऑक्टोबराक मतमेजणी जातली. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका तांच्या 74व्या वाढदिसाची परबी दिल्यात. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात शाह हांणी प्रधानमंत्री अथक वावर जिद्द आणि दृष्टिकोनावरवी नागरिकांच्या जिवितात सकारात्मक बदल घडून हाडला असे सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाचो अभिमान वाढयला आणि संसाराक नवी प्रतिष्ठा हाडल्या असे तांच्यांनी सांगले. शाह हांणी तांका निरोगी आणि दीर्घ आयुष्य मेळचे अशी कामना केली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आणि उदयत आणि अस्तंत उत्तर प्रदेशात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचं अदमास काढला. तसेच फुडल्या 2 ते 3 दिवसात नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर आणि उत्तराखंडाचे व्हड पाऊस पडपाची शक्यता आसा. 7 दिवसात अंदमान आणि निकोबार जुवे, विदर्भ, मध्य प्रदेश, कोकण आणि गोय हाचेर कमी ते मध्यम पाऊस पडू येता असे सांगले. झारखंडाचेर आशिल्लो खोल दबाव अस्तंत वायव्य वटेन वतलो आणि फुडल्या 5 ते 6 वरात कमी जातलो असे भारतीय हवामान खात्यान कळीत केला. 8वो भारत उदका सप्तक 2024 आज नवी दिल्लीत सुरू जाता. भारत मंडपात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या कार्यावळीचे उक्तावण करतल्यो. 4 दिसांच्या या कार्यावळीत 40 देशातल्या 200 परकी प्रतिनिधी सहित सुमार 4000 प्रतिनिधी ह्या सभेत वाटो घेतले. 100 वयर प्रदर्शक आणि स्टार्टअप ह्या प्रदर्शना वेळार उदका क्षेत्रात आपले विचार दाखवतले, मांडतले असं अदमास संवाददातान सांगला. झारखंडात नेटान पडपी पावसाक लागून लोकजीण विस्कळीत झाल्या. पलामू, बोकरो, रामगड, चत्रा सहित काय वाठारांनी झाडां हुमटून पडली. रांची, खुटी, जमशेदपूर आणि लोहरदगा सहित काय वाठारांनी लायटीचे खांबे हुमटून पडल्यात. शेताकय लुकसाण झाला. काय वाठारांनी उदकाची पातळी वाढल्या. न्हयच्या देगेवेल्यान लोकांक सुरक्षित जाग्यार व्हरून दवरल्यात. जम्मू काश्मीरात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्याखातीर सगळी तयारी झाल्या. ह्या टप्प्यात फाल्यां 7 जिल्ह्यातल्या 24 विधानसभा जाग्यांचेर मतदान जातले. अनंतनाग, पुलवामा, शोपिया, कुलगाम, दोडा, रामबन आणि किश्तवार हे जिल्हे असतात. काश्मीर विभागात 16 मतदारसंघ असतात जाल्यार जम्मू विभागात 8 मतदारसंघ असतात. पहिल्या टप्प्यात 5.6 लाख तरणाटे सहित 23.27 लाख मतदार 219 उमेदवारांचे नशीब थारतले. वेंचणूक आयोगान 24 विधानसभा मतदारसंघांनी 3276 मतदान केंद्रां स्थापन केल्यात जाका लागून मतदान सुरळीतपणान अखंड मतदान जातले. नौदळ सेनापती परिषद 2024 दुसरी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू जाता. ही परिषद ही सगळ्यांत उंचेल्या पावण्यावेली द्वावर्षीय कार्यावळ असून तातून नौदळ सेनापती एकठांय करून महत्वाच्या रणनीती आणि कार्यकारी प्रशासकीय प्रश्नांची चर्चा करतले. अस्तंत बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हाणे सांगले राज्य सरकारान निषेध करपी कनिष्ठ दोतोरांची 4 मागण्यांमधली 3 मागणी त्यांच्यानी मान्य केला. काल राती आपल्या कालीघाटा निवासस्थानी कनिष्ठ दोतोराक मेळून मीडियाकडेन उलयताना त्यांच्यानी सांगले कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल हांका त्यांच्या मागणेप्रमाण काढून उडयतले. भारतात आज नवी दिल्लीत COP9 ब्युरोची दुसरी औपचारिक बसका आणि युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अधिवेशनातल्या निधी मंजुरी समितीची तिसरी औपचारिक बसका जातली. COP9 ब्युरोचे उपाध्यक्ष म्हणून भारतान 2 दिसांच्या उच्च पावण्यावेल्या मेळाव्याचे आयोजन करपाक फुडाकार घेतला जातून संसारभरातले मुखेल निर्णय घेवपी आणि मानेस्त एकठांय येतले. भारतातल्या अल्पसंख्याक लोकांविषयी इराणाच्या सर्वोच्च फुडाऱ्यान केल्ल्या टिप्पण्यांचो नवी दिल्लीन खर निषेध केला. ही माहिती चुकीची आणि मान्य ना असे परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हळा. अल्पसंख्याचेर टिप्पणी करपी देशांनी हेर विशी कसलेच निरीक्षण करचे पयली स्वतःची नोंदी पळोवची असो सल्लो त्यांच्यानी दिला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सर्तीत आज चीनातल्या हुलुनबर हांगा निमण्या फेरयेत भारताची येजमानकी चीनाकडे सामनो जातलो. मॅच 3:30 वरांचेर सुरू जाता. भारतीय हॉकी पंगडाचो हेत आपलो विक्रम वाडोवपाचो आणि 5व्या खेपे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिखपाचो असतलो. जेव्हा 2024 वर्षाचे शिखर परिषदेत यजमानकी चीनान तोंड दितले. कालच्या उपांत्य फेरयेत दक्षिण कोरियाचेर गुंपी जैत मेळपी टीम इंडियान सर्तीच्या निमणे फेरयेत प्रवेश केला. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओडिशा सरकारच्या सुभद्रा येवजणेचो आज भुवनेश्वरात शुभारंभ करतले. देशात आज सावन स्वच्छता ही सेवा पंधरवड्याची सुरुवात जाता. हरियाणात विधानसभा वेंचणुकेचे उमेदवारी अर्ज फाटी घेवपाच्या निमण्या दिसा उपरांत 1031 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाढदिसा निमतान भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज नवी दिल्ली रक्तदान शिबिराचे उक्तावण करतले। झारखंडात नेटान पडपी पावसाक लागून लोक जीण विस्कळीत जाल्या। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।